चीनी मंडी .com पॉडकास्ट।
बिहार मधील पुरात मृतांचा आकडा 29 च्या वर, अधिक पावसाचा अंदाज। राज्यात विविध भागात संततधार पावसामुळे आलेल्या पुरातील मृतांचा आकडा 29 वर पोहोचला असल्याची माहिती बिहार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे। राज्य सरकारनं पूरग्रस्त भागातील बचाव आणि मदत कार्यासाठी 2 हेलिकॉप्टरसाठी भारतीय हवाई दलाला पाचारण केलं आहे। डी वॉटरिंग मशीन देखील मागवण्यात आलं आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी दुपारी राज्याच्या राजधानीतील पूरग्रस्त भागांचा दौरा करून अधिकाऱ्यांना यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या। मुख्यमंत्री म्हणाले, कालपासून काही भागात मुसळधार पाऊस पडला असून त्यामुळे गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पाटण येथे येत्या काही दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे।